ख्रिस्तमावाला भाऊस आणि बेहनेस, तुम्हाला अखेसाला प्रभू येशूने नामा प्रेमी सलाम. आज आपले ऐकू देव निघोट भाग 11:5. देवनी फारूनला चेतवणी दिली काय, जो तू ये इस्रायली सहला नी जाऊ देस तर ते लोका माहून आणि पशुसाह माहून हरेक पुढं जलम लिहिला मारी टाकील. जदव फारूनने ती ऐका तहा त्याने ती मानूला आणि देवने नियमला मानूला नकार करा. देववर जो कोणी विश्वास कर तेनेसाठी एक वाट दिएल हा का, जेणेद्वारा तेना पुढला जलमेला बचवी सकायज. दरेक कुटुंबना एक पुरा बलिदान मेंढा लेवला अन तेना अर्पण करूला. देवने इस्रायली सहला सांगा काय, मेंढाने रगत माहून जराक तेहने दाराने बारुंडावर लावजा अन सेकेल मास आंबेल वगर भाकर हारे लगेज खायले. ते जदव खा हतात तद्व तेहाला तेने मिसर छोडूला साठी तयार राहूला सांगा. देवने इस्रायली सहला जिसा करूला सांगेल होता तिसांज तेही करा. अर्धे रातने देव मिसरने पुढला जलमेला मारूलासाठी निघणा. आखेज इस्रायली से बारुंडाला रगत लावेल होता का, जे खल देव ते आखे सहला सोडी दे. तेमातला अख्खा जना सही सलामत होतात. मेंढाना रगतने कारणे तेहाला सोडी देवामा आणात. पण मिसरीसे देवनी गोट मानतील नाही अन तेना नियमला पाळतील नाही. तेसाठी देवने तेहना घर सोडात नाही. देवने मिसरना अख्खांच पुढं जलमेला मारी टाकत. मिसरना अख्खाच गोहले जातीना पोसा जेलमा गुलामथी मांडीहून फारूंना पुढला जलमेल सुधी अख्खा ही मरी घेत. मिसरमा लोका वदारी दुखने लिदे इचार करूला लागणात अन मोठ लेंज रडूला लागणात. तेज रातने फारूनने मुसा अन हारूनला बोलविनी सांगा काय, इस्रायली सहला लिहून आतांच मिसर सोडी दे. मिसरी लोकासी पण इस्रायली लोका सहला निरतांच जाता राहूला अरज करी. बायबल निगोट निर्गमन 11:12 अन 32 कलम सुधी.